चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भाऊसाहेब रुपनर होणार ज्येष्ठ शेतकरी नेते गणपतराव देशमुख यांचे उत्तराधिकारी। सांगोला येथून तब्बल 11 वेळा आमदार होण्याचा विक्रम करणारे आणि वय 94 असणारे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचा उत्तराधिकारी म्हणून भाऊसाहेब रुपनर यांचं नाव घोषित करण्यात आलं। शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगोला विधानसभेसाठी भाऊसाहेब रुपनर यांचं नाव घोषित केलं। शेकापचा उमेदवार म्हणून गणपतराव यांच्या मुलाचं नाव चर्चेत असताना देखील एका कार्यकर्त्याची निवड केल्यानं पक्षानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघाची ओळख ही आमदार गणपतराव देशमुख अशी उभ्या महाराष्ट्राला झाली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीला उभे न राहण्याचा निर्णय आमदार देशमुख यांनी घेतला, मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढले आणि विजयी झाले। देशमुख यांनी 59 वर्ष विधानसभेचे प्रतिनिधित्व सांगोला येथून केलं। तब्बल 11 वेळा विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे। याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या चळवळीत ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत। सांगोला विधानसभा मतदारसंघ हा आघाडीच्या मित्रपक्षांपैकी एक म्हणून शेकापला सोडला जात होता। माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य दिलं होतं। त्यावेळेस विधानसभेत राष्ट्रवादीनं सहकार्य करण्याचं ठरलं होतं, मात्र आता आघाडीच्या जागा वाटपात सांगोला कोणाकडे जातं हे महत्वाचं आहे। सध्या तरी सांगोल्यातून राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली, तर युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सोडण्यात येते। त्यामुळे सेनेकडून देशमुख यांचे निवडणुकीतील पारंपरिक विरोधक शहाजीबापू पाटील यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढला आहे। तसंच भाजपाकडून श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे इच्छुक आहेत। तसंच शेकापकडून गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख हे देखील इच्छुक होते। काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादा यांचं नाव पुढे केलं होतं। याशिवाय भाऊसाहेब रुपनर, नानासाहेब लिगाडे आदींची नावं चर्चेत होती। चंद्रकांत देशमुख यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली, मात्र आजच्या बैठकीत भाऊसाहेब रुपनर यांचं नाव घोषित झालं। त्यामुळे आता गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे। असं असलं तरी सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांच्या उत्तराधिकारीची निवड झाली, त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा शेकाप की अन्य कोण विजयी होणार याकडे जाणकारांचं लक्ष लागलं आहे।